शाळेला सुट्टी मामाशी गट्टी, पहिल्या गाडीने जाऊया डोंगर निळे आणि हिरवे तळे, चला त्यामध्ये न्हाऊया। मामाच्या गावाला इबलीशी नदी, नदी तर पोहू साऱ्यांच्या आधी, आडव्या तिडव्या वडाच्या फांद्या सूरपारंब्या खेळूया। उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की दूरच्या आजोळ गावी मामाच्या गावी जायला मिळणाऱ्या मुलांची किती मजा असते नाही। अलीकडे पलीकडे डोंगर असणार मामाचं हिरव्या रंगाने नटलेलं गाव आपल्याला सतत खुणावत असतं, बोलवत असतं। त्यामुळे परीक्षा संपली रे संपली की कधी एकदा मामाकडे जातो असं होतं आपल्याला। नागमोडी वाट अवघड घाट, वाऱ्याच्या वेगाने गाडी चालली सुसाट, असंच काहीसं वातावरण असतं मामाच्या गावी जाताना। आणि आता तर काय, कोकणातल्या हिरव्या प्रदेशात राहणाऱ्या आपल्या मामाचं गाव झुकझुक गाडीने अगदी आपल्या जवळ आणून ठेवलंय।
झिक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। मामाचा गाव मोठा सोन्या चांदीचा पेठा, मामाचा गाव मोठा सोन्या चांदीचा पेठा, शोभा पाहून घेऊया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। मामाची बायको गोरटी, मामाची बायको गोरटी, म्हणेल कुठली पोरटी, भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। मामाची बायको सुग्रहणा रोज रोज पोळी शिकरण, मामाची बायको सुग्रहणा रोज रोज पोळी शिकरण, गुलाब जामून खाऊया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। मामा मोठा तालेवार रेशीम घेईल हजार वार, मामा मोठा तालेवार रेशीम घेईल हजार वार, कोट विजारी लेऊया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊ।